हॅलो, आज आपण पंढरीचा विठुराया याची गोष्ट ऐकणार आहोत. आज आषाढी एकादशी आहे. गणपती बाप्पासारखा आणखी एक देव आहे, त्याचे नाव विठ्ठल. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याचे मोठे मंदिर पंढरपुरात आहे. त्याच्या वाढदिवसाला खूप लोक पंढरपुरात येतात, त्याच्यासाठी गाणे म्हणतात, डान्स करतात. तो सगळ्यांचा आवडता देव आहे. आज मी त्याचीच गोष्ट सांगणार आहे. त्याची रोज पूजा करणारा एक माणूस होता, त्याचे नाव गोरा कुंभार. त्याचे काम होते की क्लेपासून तो पॉट्स बनवायचा, व ते पॉट्स ज्याला माठ म्हणतात ते फायरप्लेसमध्ये भाजायचे, त्याला भट्टी म्हणतात. तो रोज जंगलात जाऊन माती आणायचा, मग त्यात पाणी मिसळून त्याला पायाने मिक्स करायचा, मग पॉट मशीनवर त्याच्यापासून माठ बनवायचा. मग दिवसभर ते माठ उन्हात वाळवून मग भट्टीत भाजायचा. हे सगळे काम करताना तो सतत विठ्ठल 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 असा जप करायचा. एके दिवशी काय झाले, त्याने असे पॉट्स तयार केले व उन्हामध्ये सुकत ठेवले. एका पॉटमध्ये एका कॅटने आपली पिल्ले ठेवली. ती पिल्लं खूप छोटी होती, त्यांना कुणी त्रास देऊ नये म्हणून कॅटने ती पिल्लं त्या पॉटमध्ये लपवली होती. गोऱ्या कुंभाराला हे माहीत नव्हते. त्यांनी नेहमीप्रमाणे सगळी मडकी त्या भट्टीत ठेवली व लाकूड पेटवून भाजायला ठेवली. जशी जशी ती भट्टी गरम होऊ लागली, तशी मांजराची पिल्ले ओरडायला लागली. गोरा कुंभार खूप घाबरला, म्हणाला, विठ्ठला, केवढी मोठी चूक माझ्या हातून झाली, मी आता काय करू? तो सारखा डोळे मिटून विठ्ठल 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 असा जप करू लागला. इकडे विठ्ठलाला पण वाईट वाटले की खरंच गोरा कुंभार आणि ती पिल्ले खूप दुःखी आहेत. म्हणून त्यांनी खूप विचार केला आणि मग पाऊस पाडला. पावसामुळे ती फायरप्लेस भट्टी विझून गेली व भट्टी थंड झाली. गोऱ्या कुंभाराने पटकन भट्टीमधून पिल्लं असलेले मडके शोधले. पाहतो तर काय, पिल्ले एकदम सेफ होती, फक्त खूप घाबरली होती. त्याने पिल्लाचे मडके लांब अंगणात ठेवले, जिथे पिल्लांची आई रडत होती. तिला पिल्ल भेटल्यावर ती पण आनंदाने उड्याच मारू लागली. गोरा कुंभाराने देवापुढे बसून देवाचे खूप आभार मानले व विठ्ठलाचे गाणे म्हणून त्याला साष्टांग नमस्कार घातला. चला आपणही आज म्हणूया का, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.